श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी थोड्याच वेळात सुरु होणार आहे. दुपारी विधानभवनात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्ष नेतेपदी त्यांची एकमतानं निवड झाली होती. त्यानंतर त्यांच्या निवडीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं होतं. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यातल्या साखर उत्पादनात यंदाच्या हंगामात 42% वाढ झाली असून महाराष्ट्र देशातलं साखर उत्पादनातलं अग्रणी राज्य ठरलं आहे. राज्यात 2025-2026 या चालू हंगामात 31 जानेवारीपर्यंत 78,70,000 टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती भारतीय साखर आणि जैव ऊर्जा उत्पादक संघटनेनं दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखान्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशभरात 25 कोटींहून अधिक मृदा आरोग्य कार्डांचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलं. कृषी मंत्रालयानं आज ही माहिती दिली. गेल्या वर्षी जुलैपर्यंत या योजनेअंतर्गत 93,000हून अधिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, 6,000हून अधिक थेट प्रात्यक्षिकं आणि 1,000 जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत कझाकस्तानच्या एलेना रिबाकिनं अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं अरिना सबालेंका हिच्यावर 6-4, 4-6, 6-4 अशी मात केली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 2020 क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होणार आहे. भारतानं यापूर्वीच या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.